आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागावर वी मोनाली प्रभू तुमका प्रादेशीक खबरो दिता. गावांनी वा शारांनी रस्त्याचेर उदक साचून उरत जाल्यार सरपंच पंचांनी या परिस्थितीची दखल घेवन उदकाचो विलो लावपाचे काम करून घेवचे, तशेंच गरज पडल्या भौशीक बांदकाम खात्याच्या मजतीन साचिल्ले उदक काडचे, उदक साचून उरल्यार रस्तो पेड्यार जाता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरवी पावसाच्या फाटभुंयेर आपत्ती वेवस्थापन आनी हेर तयारी विशीं आयोजित केल्ल्या कार्यावळीन व्हिडिओ कॉन्फरन्सींग वरवीं उलयताले. मलेरिया सारकी दुयेंसां पावसान वाडटात, ताका लागून पंचायतींनी तशेंच नगरपालिकांनी हे विशीं आवश्यक ती उपाय येवजण करची, गांव शार नितळ दवरचे अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. त्या भायर अमृत सरोवर येवजणेवरवीं गोंयची सैमीक उदकाची स्रोतांचे पुनर्जीवन जावचे, पंचायतींनी लक्ष दिवचे, बायो झरी नितळ करच्यो, व्हाळांतले गाळ पावसा पयलीं काडून उडोवचो अशें तांणी म्हळां. पावसान धबधबे झरींचेर कांय जाण वतात आनी उपरांत तांच्या जिवार येता, ताका लागून अशा सुवातींचेर वचपाक पंचायतींनी वा नगरपालिकांनी बंदी घालची, ते बॅरिकेड्स घालचे, तशेंच प्रवेश बंदी आशिल्ली सूचना दिवपी तक्ते लावचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री सावंत हांणी केलां. सरकार बरें प्रशासन दिवपाक काम करता, मात गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडपा खातीर गोंयकारांनी लेगीत सरकाराक मजत करची आनी सुचोवण्यो दिवच्यो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी गोंयकारांक केला.
पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन, जेका आमी सातत्यान म्हणटा की आमी जर क्लिनलीनेस मेंटेन केलो जाल्यार वेक्टर बॉर्न डिजीजीस, पावसान जावपी जे मलेरिया सारके डिजीजीस हे जावपाक शकचे ना म्हणून आपलो गांव हो स्वच्छ आनी सुंदर दवरपा खातीर ज्या जाग्यार कन्स्ट्रक्शन साईट आसा त्या जाग्यार उदक साठोवन उरचे न्ही हाजी प्रिकॉशन्स तो घेता काय ना हे बी तुम्ही तुमचो तलाटी सेक्रेटरी किंवा गावातले बाकीचे सुद्धा फिल्ड सर्वेयर तुमच्या कडे जे कामाक आसा त्यांना वचून तुम्ही पळोवपाक लायात, त्यांना वचून तुम्ही ते करून घ्यात आणि वेक्टर बॉर्न डिजीज जावचे ना हाच्या खातीर लोकांक एड्युकेट करचे पडटले. जर आमी लोकांक एड्युकेट केले जाल्यारच लोक मोठ्या प्रमाणात क्लिनलीनेस दवरपाक शकतले.
फोंड्यां फार्मागुडयेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल म्युझियमाचे काम 2026 मेरेन पुराय जावन ताचे लोकार्पण जातले. ह्या प्रकल्पा खातीर केंद्र सरकाराच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येवजणेवरवी 125.59 कोटींतले 97.46 कोटी रुपया पहिल्या टप्प्यात मंजूर झाल्यात. जाल्यार हालींच जाल्ल्या मंत्रिमंडळाच्या बसकेन गोंय सरकारा कडल्यान ह्या प्रकल्पा खातीर 28.13 कोटी रुपया निधी मंजूर झाल्याची माहिती पर्यटन मंत्री खवटे हांणी दिल्या. हो प्रकल्प 29,212 चौखण मीटर सुवातीन येतलो. या प्रकल्पाचे काम 2 टप्प्यान जातले अशे खवटे हांणी मुखार सांगले.
छत्रपतीचे पूर्ण तरेन आज वता असताना आमी डिजिटल म्युझियम विच विल हाऊस ऑल दीस हिस्ट्री ट्रेडिशन आज टेक्नॉलॉजी इतली आयिल्ली आसा की युवांक समज आमी फुडे व्हरतले वी हॅव वेरियस वेज ऑफ गेटिंग देम एन्ड द बेस्ट मोड ऑफ क्युरेटिंग स्टोरीज पुटिंग इट टुगेदर शोईंग इट इज टू दीस डिजिटल म्युझियम कन्सेप्ट. हे करपाक आमी जेन्ना सगळो प्रोपोजल एकठांय केलो आनी सेंट्रा कडेन त्यांना आमका जी स्कीम त्यांची आशिल्ली स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट SACI अप्लाय केले आणि त्या स्कीमच्या अंडर जवळजवळ टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट इज 125.59 क्रोर्स, तातूतल्या 97.46 क्रोर्स हॅज बीन सँक्शन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि 28.13 क्रोर्स बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विकसित भारत विकसित शेती येवजण सुरू केल्या. ही येवजण 29 मायाक गोंयांत सुरू झाली. शेती तंत्रगिन्यानाची खूप उदरगत जाल्या आनी ही येवजण सामान्य शेतकारांक कळोवपाच्या हेतान सुरू केल्या. दुधाचे तंत्रगिन्यान आनी पद्दतीन खूप वाढ जाल्या, हाका लागून दुधाच्या उत्पादनाक फायदो जातलो अशें उलोवप सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी केलें. IPL क्रिकेट सर्तीन आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचे जावपा आशिल्ल्या दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या पंगडामधी खेळ जातलो. ही मॅच सांजवार 7:30 वरांचेर सुरू जातली. या खेळात जैतिवंत जावपी पंगड मंगळारात त्याच सुवातेर IPL फायनलीन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पंगडा आड खेळटलो. मुंबई इंडियन्सान आतां मेरेन 5 किताब जिखल्यात जाल्यार पंजाबान 1 फावट लेगीत किताब जिखुना. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.